प्रकटीकरण अध्याय 17। सात वाट्या असलेल्या सात देवदूतांपैकी एक जण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला,
ये मी तुला त्या अतिनिच्च वेशेला झालेली शिक्षा दाखवतो। ती बहुत जणांवर बसली आहे। पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि तिच्या लैंगिक पापाच्या द्राक्षा रसाने पृथ्वीवरील लोक धुंद झाले आहेत।
मग देवदूताने मला आत्म्याद्वारे वाळवंटात नेले। तेथे मी एका स्त्रीला किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेले पाहिले। त्या श्वापदाच्या अंगावर वाईट नावे लिहिली होती। त्या श्वापदाला 7 डोकी आणि 10 शिंगे होती। त्या स्त्रीने किरमिजी व जांभळी वस्त्रे घातली होती। तिने घातलेल्या सोने जवाहीर व मोत्यांनी ती चमकत होती। तिच्या हातात सोन्याचा पेला होता। हा पेला वाईट गोष्टीनी आणि तिच्या लैंगिक पापांच्या अशुद्धतेने भरला होता। तिच्या कपाळावर नाव लिहिले होते। त्या नावाला गुपित अर्थ आहे। त्यावर असे लिहिले होते,
मोठी बाबेल वेशांची व पृथ्वीवरील लोंगळ गोष्टींची माता।
मी पाहिले, ती स्त्री रक्त सेवनाने मस्त झाली होती। ती देवाच्या पवित्र लोकांचे रक्त प्याली होती। ज्या लोकांनी येशूविषयी सांगितले त्याचे रक्त ती प्याली होती। जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा फार आश्चर्यचकित झालो। मग देवदूत मला म्हणाला,
तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला त्या स्त्रीचे आणि ती ज्या श्वापदावर बसली आहे ज्याला 7 डोकी व 10 शिंगे आहे त्याचे रहस्य सांगतो। जो श्वापद तू पाहिला तो पूर्वी होता, आता तो नाही, आणि तो तळवीरहित बोगद्यातून येईल आणि नष्ट केला जाईल। पृथ्वीवर राहणारे लोक ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात पृथ्वीच्या स्थापनेपासून लिहिलेली नाही, ते जेव्हा श्वापदाला पाहतील तेव्हा ते आश्चर्यचकित होतील, कारण तो पूर्वी होता, आता तो नाही, आणि तरी तो येईल। यासाठी शहाणपण असलेल्या बुद्धीची आवश्यकता आहे। 7 डोकी या 7 टेकड्या आहेत ज्यावर ती स्त्री बसते। ते 7 राज्य सुद्धा आहेत। त्यापैकी 5 राजे पतन पावले आहेत। एक आहे आणि एक अजून आला नाही, पण जेव्हा तो येईल तेव्हा तो फारच थोडा वेळ थांबेल। जो प्राणी पूर्वी होता आणि जो आता नाही तो 8वा राजा आहे, आणि तो त्या 7 राजांपासून आहे, आणि तो आपल्या नाशाकडे जात आहे। जी 10 शिंगे तू पाहिलीस, ते ज्यांना अजून सत्ताधिकार मिळाला नाही, असे 10 राजे आहे, पण त्यांना श्वापदाबरोबर एका घटकेसाठी राजासारखा अधिकार मिळेल। त्यांचा एकच हेतू आहे आणि ते त्यांची शक्ती व अधिकार श्वापदाला देतील। ते कोकऱ्याबरोबर युद्ध करतील, पण कोकरा त्यांच्यावर मात करील, कारण तो प्रभूंचा प्रभू व राजांचा राजा आहे, आणि त्याच्याबरोबर त्याने बोलाविलेले निवडलेले विश्वासू अनुयायी असतील।
मग देवदूत मला म्हणाला,
जे पाण्याचे प्रवाह तू पाहिले ज्यावर वेश्या बसली होती, ते म्हणजे पुष्कळ लोक समुदाय, राष्ट्रांचे व भाषा बोलणारे लोक आहे। तो श्वापद आणि 10 शिंगे तू पाहिलीस, ते त्या वेशेचा तिरस्कार करतील। ते तिला होसाड उजाड करतील आणि तिला नग्न सोडून देतील। ते तिचे मांस खातील व अग्नीने तिला जाळतील। देवाचे वचन पूर्ण होईपर्यंत देवाने त्या श्वापदाला सत्ता चालविण्याचा अधिकार देण्याचे कबूल केले आहे। देवाने त्याचा हेतू पूर्ण करण्याचे त्यांच्या मनात घातले आहे। जी स्त्री तू पाहिलीस ती मोठी नगरी आहे, जी पृथ्वीवरच्या राजांवर सत्ता गाजवील।